माझ्या संगती असलेल्या भावाने बहिणी आज्ञा ऐकायला एक विशेष संगती सांगता. देव आम्हा सगळ्यांचा सृष्टी करता. देव बारी शक्तींत असलेला. देव भूमी आणि आकाश आज्ञा सृष्टी करता. प्रपंचांत शिडलो गुडगु मिंचु आज्ञा येऊनचे आम्ही बघता असा. हे आज्ञे देवाचे हातोट्यांत असा. मनुष्य आज्ञा योजने हातोट्यांत ठेवून गवले होत नाही. मनुष्याला केलो विषय करले इष्ट नाही. ज्यालेर आपण तपन करता. ज्यालेर देव हातर नाही. देव केद्दसन असलेला. देव आलोचनाग्ञे हातोट्यांत ठेवून घेता. देव कैल चुकटक त्याच करता. देवाचे मन बदल करीत नाही. देव भाषे दिल्यावर चुकत नाही. आधीच्या काळात देव मनुष्याला सृष्टी करलं. ह्या मनुष्य चुकट होता. आदिल्या मनुष्याचे नाव आदामा आणि त्याच्या बायलाचे नाव हवाळो. देव त्यास बारी प्रीती करीत होता. माझे बोल ऐकण्यातले गेल्यावर मी शिक्षा देता तुम्ही एकदम मरतात. म्हणून कर देव त्यास सांगितलं ना. ज्यादा देवाचे बोल ऐकलं नाही. एकदी पिशाची मनुष्याच्या गोटे आयला. ह्या पिशाची देवाच्या शत्रू. ह्या पिशाची मनुष्याच्या गोटे सुळू सांगितल्यानं. ह्या मनुष्याने पिशाचे बोल ऐकणं नंबल्याने आणि देवाचे बोल मिरल्याने ह्या समयांत आज्ञा मनुष्याने देवाचे बोल मिरानं चलत आहात. आम्ही आज्ञे पाप केला हा आणि आम्ही आज्ञे मराले. पाप करलेले आज्ञे नरकास जावले म्हणून देव सांगता असा. आणि केद्द मेल्यापर्यंत नरकास जातात. ह्या नरक बारी आग्यांत असलेला जाग. त्या नरकासन बाहेर कोणासन होत नाही. ह्या नरक पिसाचे असलेला जाग. आम्ही नरकास जावले म्हणून देवास इष्ट नाही. आम्ही मेल्यापर्यंत आम्ही देवाच्या गोटे रवले म्हणून देवाचे इष्ट. स्वर्ग म्हटल्यावर देवासांचे जाग. ह्या बारी चुकट असलेला जाग. आम्ही पाप केलं. त्यास त्या जागांत आम्हाला जावले होत नाही. आम्ही करलेले पाप आम्हाला परिहार करले होत नाही. ह्या कारणास आम्हाला सहाय्य करले देव. ह्या लोकास इला. देव मनुष्याचे अवतार करून ह्या लोकांत इला. हिने ही प्रपंचांत वास करलं. ह्याचे नाव येसू ख्रिस्ता. ह्या चुकट मनुष्य. हिने केद पाप केलं नाही ना. हिने काल्या सगळ्यास गुण करले ना. भूत धरलेल्यास भूत सोडले आहे ना. मेल्यास जीव दिले ना. दुष्ट मनुष्य त्यास बारी तोंद्रा दिले ना. कड्याच्या होणानं येसू ख्रिस्ताले शिल्बेवर मळे बडन कर. लोंबत घातल्यान त्याने. तो थैले मेला. त्याले समाधी केल्याने. ज्याले तीन दिसपर्यंत येसू स्वामी जीव होणकर उठन इला. ज्याले बारे जण येसू स्वामी बघतल्याने. 40 दिसपर्यंत येसू स्वामी स्वर्गस गेल्यानं. आज सर येसू स्वामी जीवसन असा. माझे तुझे पाप सुणान येसू स्वामी शिल्बेवर प्राण दिल्यानं. येसू स्वामीला तू नंबन. तुझे पाप परिहार करले नंबन गी. येसू स्वामी तुझे प्रार्थना ऐकता आणि तुझे पाप परिहार करता. आत्तांचे येसू स्वामीला प्रार्थना कर आणि मेलापर्यंत स्वर्ग जाते. आणि तू केद्दो येसू स्वामी संगते असतांते. येसू ख्रिस्तला मात्र तू प्रार्थना कर. येसू ख्रिस्त एकलाच जीवन करंचे सत्य देवो.